नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. संवसारीक अर्थीक वाडी खातीर मेक इन इंडियाच्या यशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्वागत केले. सोशल मिडियावरवी मेक इन इंडिया भारताच्या अर्थव्यवस्थेक संवसारीक पावण्यार कशे व्हरता ताची झलक शेअर केल्या. युके, जर्मनी आणि नेदरलँडात निर्यातीत वाढ झाल्ल्यान भारतीय सायकलींनी संवसारीक पावण्यार खळबळ घाल्या अशें तातूंत म्हळां. बिहारांत तयार केल्ले बूट आता रशियन सैन्याचो भाग आसा, जे भारतीय उत्पादनाची अनपेक्षीत संवसारीक प्रभाव दाखयता. हो टप्पो आंतरराष्ट्रीय संरक्षण बाजारपेठेतलो भारताचो वाडटो प्रभाव आनी उत्पादन क्षमतेची उच्च गुणवत्ता दर्शयता. भारताची युपीआय प्रणाली आता जागतीक जाल्या, जाका लागून खुपशा देशात अखंड डिजिटल फारीकणी करपाक शकतात. भारत आणि रशियेच्या संयुक्त उपक्रमातली ब्रह्मोस क्षेपणास्त्रां आता दक्षिण चीन दर्यात कार्यरत असात. हो विकास भारताच्या धोरणात्मक संरक्षण क्षमतेचेर आणि जागतिक सुरक्षा वाढोवपाच्या महत्वाच्या भूमिकेचेर भर दिता. केंद्रीय भलायकी मंत्री जगत प्रकाश नड्डा हांणी आयज नवी दिल्लीत केंद्रीय वखदा मानक नियंत्रण संस्था सीडीएससीओच्या अधिकाऱ्या वांगडा आढावो बसका घेतली. बसकेक भलायकी सचीव अपूर्व चंद्रा आणि हेर वरिष्ठ अधिकारी उपस्थित आशिल्ले. सीडीएससीओ देशातली वखदां, वैजकीय उपकरणां आनी सौंदर्य प्रसाधनांची गुणवत्ता, सुरक्षितता आनी परिणामकारकता नियंत्रित करता. ह्या म्हयन्याचे सुरवेक नड्डा हांणी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पीएमजेएवाय आनी आयुष्मान भारत डिजिटल मिशन एबीडीएमाचो राष्ट्रीय भलायकी प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्या वांगडा आढावो बसका घेतिल्ली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांच्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्सातल्या 75 महत्वपूर्ण भाषणांचे संकलन करपी विंग्स टू आ होप पार्ट 1 हे पुस्तक फाल्यां नवी दिल्लीत प्रकाशित जातले. केंद्रीय शेती मंत्री शिवराज सिंग चौहान, माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांच्या हजेरेंत हे ई पुस्तक प्रकाशित जातले. पुस्तक हिंदी आनी इंग्रजी भाषेतले आसा. आषाढी एकादशी निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी लोकांक शुभेच्छा दिल्यात. एका सोशल मिडिया पोस्टात मोदी हांणी भगवान विठ्ठलाचे आशीर्वाद सदांच सगळ्यांचेर उरतले आनी तांकां आनंद आनी समृद्धीन भरिल्लो समाज निर्माण करपाक प्रेरणा दिवची अशी आस्त उक्तायल्या. हो प्रसंग भक्ती, नम्रता, करुणा आनी गोरगरिबांची परिश्रमपूर्वक सेवा करपाची प्रेरणा दितलो अशी अपेक्षाय तांणी उक्तायल्या. आंध्र प्रदेशाचे मुखेलमंत्री नारा चंद्रबाबू नायडू हांणी काल नवी दिल्लीत केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांची भेट घेतली. भेटीवेळार मुखेलमंत्र्यांनी घरमंत्र्यांक राज्याची अर्थिक परिस्थिती आनी फामाद जाल्ल्या 4 श्वेतपत्रिकांच्या निष्कर्षाची म्हायती दिली. फाटल्या सरकाराच्या कार्यकाळातले अर्थिक गैरव्यवस्थापन, गंभीर अकार्यक्षमताय आनी व्यापक भ्रष्टाचाराक लागून आंध्र प्रदेशाचे लक्षणीय लुकसाण जालां अशें नायडू हांणी अधोरेखित केलें. राज्याची अर्थव्यवस्था पूर्ववत हाडपाक सर्वसमावेशक पूर्णप्राप्ती येवजण तयार करपाक केंद्रीय आणि राज्य दोन्ही सहकार्य करतले असो विश्वास ताणी उक्तायलो. 13,000 परस चड यात्रेकरूंनी श्री अमरनाथजींचे दर्शन घेतले. 3,740 यात्रेकरूंचो विसावो पंगड बालटाल आणि पहलगाम बेस कॅम्प ते पवित्र गुहेकडेन बालटाल आणि चंदनवारीच्या दोट्टी मार्गावेल्यान खासा हॅलिकॉप्टरावरवी काल सांजे दक्षिण काश्मीराच्या लिडर देगणात 3,888 उंचायेचेर आशिल्ल्या श्री अमरनाथजींच्या हिमालयातल्या गुहेत बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेतले. या यात्रेकरू मदीं 8,500 दादले, 3,236 बायलां, 80 साधू आनी 1,395 सेवा पुरवणदार आनी सुरक्षा कर्मचारी हांचो आसपाव आसा अशें एका अधिकाऱ्यान सांगला. हाचे सयत हे वर्सा 29 जूनासावन सुरू जाल्ल्या 52 दिसाच्या यात्रेपासून फाटल्या 18 दिसांत वट्ट भाविकांची संख्या 3,38,143 वयर पावल्या. अतिशय सुरक्षा कवचात हे भाविक यात्रेखातीर उमेदीन आनी शिवभजना म्हणीत हर हर महादेव बम बम बोले आनी वैदिक स्तोत्रा म्हणीत भायर सरतना दिसले. देशभरात वेगवेगळ्या सुवातींनी आयज आशुरा ए मोहर्रम परब व्हडा श्रद्धेंत पाळटात. हो दीस म्हणजे हजरत इमाम हुसेन प्रेषित मोहम्मद हांचो नातू आनी तांच्या साथीदारांच्या हौतात्म्याचे प्रतीक, ज्यांनी करबलांत सत्य, धार्मिकता आनी न्याय तिगोवन दवरपा खातीर आपले प्राण ओपले. हे निमतान ताजिया मिरवणूक काडटात. दिल्लीत जामा मस्जिद, निजामुद्दीन आनी ओखला तशेंच मेहरोली सयत वेगवेगळ्या सुवातींनी मिरवणुको काडटात. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.